नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूया काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापला आहे. सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे आपापल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडतानाच विरोधकांवर आरोप टीका करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीच सरकार करू शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारनं राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर नाशिक इथं झालेल्या जाहीर सभेत प्रधानमंत्र्यांनी राज्यात महायुतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना 15,000 रुपये किसान सन्मान निधी दिला जाईल असं आश्वासन दिलं. अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्यक संस्थेचा दर्जा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली असून 1967 सालच्या अजीज बादशाह विरुद्ध केंद्र सरकार खटल्या प्रकरणातला निर्णय रद्दबातल ठरवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने 4-3 अशा बहुमतानं हा निर्णय घेतला. ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकानं छापलं आहे. मात्र या दैनिकाबरोबर आपली काही मुलाखत झालेली नाही, आपण कोणतंही पुस्तक लिहिलेलं नाही, तसंच ईडीच्या कारवाईचा आणि आपण सरकारमध्ये सामील होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.